लाइट्स कैमरा ऍक्शन.
हाय, मी सोनाली कुलकर्णी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तर हनीमूनला तरी तू बाहेर गेलीस की नाही?
नाही अगं, आम्हाला वेळच मिळाला नाही हनीमूनला जायला. तर आम्ही प्लॅनच केला नव्हता, तर आम्ही हनीमूनला नाही गेलो मी आणि नचिकेत. पण आम्ही खूप छान छान डेस्टिनेशनना गेलो. लग्नाच्या आधी आम्ही एका डेस्टिनेशनला गेलो होतो, ते म्हणजे नचिकेतचा आजोळ. कुनूरला त्याचा आजोळ आहे. तर तिथे आम्ही दोघं जण गेलो होतो आणि तो प्रवासही माझ्यासाठी खूप छान होता, कारण ते गाव फार छान आहे आणि त्याला मी ओळखू शकले, जवळून पाहू शकले. आणि आम्ही लग्नानंतर रियुनियनला गेलो होतो. माझा वाढदिवस होता आणि माझी फिल्म तिथल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली जाणार होती, गाभरीचा पाऊस. आणि माझा मित्र मिलिंद सोमण यांनी आम्हाला, मला आणि नचिकेतला दोघांनाही इन्व्हाइट केलं होतं, कारण मिलिंद तिथे इंडिया रिप्रेझेंट करत होता. तर मिलिंद म्हणाला की दिस इज माय वेडिंग गिफ्ट टू यू, कम. तर तो आमचा एकत्र प्रवास फार छान झाला आणि आम्हाला दोघांना, म्हणजे मला शूटिंगच्या निमित्तानं खूप फिरावं लागतं, त्यामुळे आम्ही अनेकदा छोटे छोटे वीकेंड प्लॅन्स ठरवत असतो मी आणि नचिकेत. आणि आम्ही आता महाराष्ट्र पालथा घातलेला आहे. हेमलकशाला आम्ही एकत्र गेलो डॉक्टर प्रकाश बाबा आमटे करताना, त्यामुळे आमचे नेव्हर एंडिंग हनीमून चालू आहेत. पण टिपिकल तो जो हनीमून असतो तो आम्ही स्किपच केला.
खरं तर प्रत्येक नवरा बायकोंमध्ये भांडणं तर होतात, पण कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरनं तुमच्या दोघांची भांडणं होतात?
बापरे अगं, मी जरा क्रॅकपॉट आहे. आमचं जर ठरलं ना नचिकेतला, मी असं सांगते की आपण ठीक आहे, मग आपण दोघं एकत्रच निघू 10 वाजता, की मी होते तयार 10 वाजता, पण मग मी एकदम काहीतरी, आमची एक छोटी वही आहे, त्याच्यात मी रोजचा सकाळचा मेनू आणि संध्याकाळचा मेनू लिहिते आमच्या कुकसाठी. तर मी मध्येच एकदम, मला आठवतो अरे मी संध्याकाळचं लिहिलंच नाही आहे, मग मी पटापट ते लिहून काढते. हा निघायचं का आता? की मग मी म्हणते एक मिनिट, मी एक एक्स्ट्रा शाल घेते कारण मला थंडी वाजते सारखी, त्यामुळे मग शाल आणायला जाते. मग काहीतरी आठवतं की अरे यार तो गॉगल गाडीत जो आहे तो नाही, ती फ्रेम नको आहे मला, दुसरी पाहिजे. निघायचं आता, मी जरा बाथरूमला जाऊन येते. की त्याचं असं असतं की आता कधी निघणार आहेस तू, किती गोष्टी तुझ्या करायच्या राहिल्यात आणि मला तू म्हणालीस की मी तयार आहे निघू शकतो. तर ह्याच्यावरून आमची भांडणं नाही होत, पण मला एक दिवस असं वाटतं की नचिकेत मोठ्यांनी ओरडणार आहे की मी कधीही तुझ्याबरोबर बाहेर येणार नाही, पण तो असं कधी म्हणत नाही.
तुला इच्छा होती की बाबा तुला मुलगी व्हावी, फायनली मुलगी झाली, तो दिवस तुला आठवतोय का? आणि आता तुझ्या आयुष्यात कावेरीमुळे कुठल्या गोष्टी बदलल्यात?
अगदी लख आठवतो मला तो दिवस, कारण मी पहाटे 4:15 आईला असं सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये की आई माझ्या जरा पोटात दुखतंय. तर नचिकेतला वाटलं आता बाळ होणार आहे, त्यामुळे माझ्या आईचा जरा डोळा लागला होता. आम्ही आदल्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तर आम्ही दोघांनी सांगितलं की म्हणजे खूप नव्हतं दुखत, तर आम्ही असं सांगितलं, तर माझ्या आईच्या चेहऱ्यावर असं होतं ह्या वेड्यांना काही कळतंय का तरी थोडंसं पोटात दुखतंय असं हे म्हणतायत. आता कुठल्या दिव्यातनं जाणार आहे ही? तर 4:15 ते 12:40 माझ्या डिलिव्हरी पेन्स चालू होत्या आणि 12:40 कावेरी झाली, ती मुलगी झाली. आणि मला माझे सगळे जवळचे सुहृद आठवत आहेत जे आले होते, जमले होते माझ्या घरचे. माझी मैत्रीण शुभांगी गोखले सकाळी 5:30-6 आली होती मला बेस्ट विशेस द्यायला, फुल नाईट शिफ्ट करून आली होती आणि ती मला फक्त बेस्ट विशेस देऊन गेली होती. आणि मला खूप तो क्षणही आठवतोय जेव्हा मी कावेरीला हातात घेतलं होतं. मी कावेरी 6 महिन्याची असल्यापासून काम करतीये, पण मी हे अभिमानाने सांगू इच्छिते की मी माझ्या प्रत्येक प्रोड्युसर आणि डिरेक्टरला हे सांगितलं होतं की माझ्या फीडिंग टायमिंग्स मी मिस करणार नाही, तेव्हा तुम्ही मला ब्रेक द्यायला पाहिजे. आणि त्यांनी विदाऊट ब्लिंकिंग म्हणतो ना आपण, तसं सांगितलं होतं की ऑब्व्हियसली, कारण तू म्हणतेस की तुझं बाळ एवढं लहान आहे आणि तू बाळाला घेऊन जर सेटवर येणार आहेस तर ऑब्व्हियसली. आणि मी कावेरीची अजिबात अबाळ होऊ दिली नाही ह्या बाबतीत. आता मला खूप वाईट वाटतं कारण आता ती जराशी मोठी झाली आहे, त्यामुळे कधी कधी एखाद्या दिवसाचा प्रवास असतो तो मी तिच्या शिवाय करते ना, पण ती सुद्धा इंडिपेंडेंट व्हायला शिकतीये. आणि ते 24 तास जेव्हा आम्ही एकमेकींची वाट बघतो आणि मग भेटतो तेव्हा फारच मजा येते. आणि ती मजेदार मुलगी आहे भयंकर, तिला निसर्ग प्रचंड आवडतो.
तू अनेक वेळेस तिला गार्डन मध्ये वगैरे पण घेऊन जातेस ना?
ते कंपल्सरी आहे, म्हणजे मी आणि कावेरी 5:30-7 या वेळात घरी नसतो आणि कुठे असतो तेही माहिती नाही. कधी समुद्र किनारी असतो, कधी बागेत असतो, कधी या बागेत, कधी त्या बागेत, कधी हल्ली तर आम्ही तिला रेन वॉक्स करायला खूप आवडतात, तिनेच नाव दिलंय हे. ती पाऊस पडल्यानंतर आम्ही रस्त्यावर चालायला जातो, मग आम्ही म्हणजे ती खड्डे चुकवते आणि मग डबक्यात उडी मारते एखाद्या, आणि त्या हो हो, आणि ती पानांना पोहायला शिकवते खूप. तर अशी खूप क्रिएटिव्ह आहे ती. तिला पानं फुलं गोळा करायला फार आवडतात. काय काय डिझाईन्स बनवते ती. आणि ती कधीही पानं खुडत नाही. ती पडलेली पानं किंवा फुलं गोळा करते.
त्या बाबतीत ती तुझ्यावर गेली आहे.
93.5 रेड एफएम बजाते रहो.